नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमात महसूल विभागांचे निकाल जाहीर. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या कार्यालयांना 4 पुरस्कार. राज्यातले पारंपरिक अरुंद क्षेत्ररस्ते 12 फूट करण्याचा निर्णय. गडचिरोली जिल्ह्यात पोलीस चकमकीत 4 नक्षलवादी ठार. आणि राज्यात अवकाळी पावसाचा जोर कायम. नांदेड तसंच लातूर जिल्ह्याला उद्या ऑरेंज अलर्ट. आता सविस्तर बातम्या. राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ते आज कोल्हापूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणात पोलीस योग्य ती कारवाई करतील असंही त्यांनी आश्वस्त केलं. इचलकरंजी इथं 713 कोटी रुपयांहून अधिक विविध विकास कामांचं उद्घाटन, शुभारंभ आणि लोकार्पणासह शहापूर पोलीस ठाण्याच्या कोनशिलेचं अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. शहरांच्या विकासाच्या योजनांसाठी राज्य शासन कटिबद्ध असून लोकप्रतिनिधींकडून आलेल्या सर्व प्रस्तावांना न्याय देण्याचं धोरण असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. सांगली इथं जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाचं उद्घाटनही आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. राज्यात गेल्या 10 वर्षात सातत्यानं पोलीस गृहनिर्माणाचं काम केल्याचं ते यावेळी म्हणाले.
राज्यामध्ये पोलीस गृहनिर्माण हे आपण तयार केल्यानंतर पोलीस कार्यालय आणि पोलिसांची निवासस्थानं याकरता निधी उपलब्ध करून दिला. गेल्या 10 वर्षांमध्ये सातत्याने प्रयत्न करून महाराष्ट्रामध्ये पोलिसांकरता गृहनिर्माणाचं काम हे आपण केलं आणि मला असं वाटतं की जवळपास 94,000 आता आपण पोचतो आहोत. म्हणजे 50% जी काही ही लेवल आहे ती आता पोचलेली आहे. आणि यात सगळ्यात महत्वाचं आहे की आपल्या पोलीस गृहनिर्माण मंडळाने पोलिसांच्या घरांच्या बांधकामाच्या क्वालिटीमध्ये अतिशय उत्तम अशा प्रकारचं काम केलं आहे.
सांगली इथली नवीन प्रशासकीय इमारत आणि विविध पोलीस उपक्रमांचं लोकार्पणही आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमात महसुली विभागांमधल्या 40 विभागीयस्तरीय कार्यालयांच्या आणि सर्व जिल्ह्यांमधल्या 42 जिल्हास्तरीय कार्यालयांच्या स्पर्धेचा निकाल मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज जाहीर केला. माहिती उपसंचालक कार्यालय आणि प्रादेशिक दुग्धव्यवसाय विकास अधिकारी कार्यालय श्रेणीत छत्रपती संभाजीनगर कार्यालयानं प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर वनसंरक्षक सामाजिक वनीकरण विभागात छत्रपती संभाजीनगरला द्वितीय क्रमांक मिळाला आहे. याशिवाय अप्पर राज्यकर आयुक्त, राज्य वस्तू आणि सेवाकर कार्यालय तसंच विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय वर्गवारीत छत्रपती संभाजीनगरचा द्वितीय क्रमांक आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयात लातूर कार्यालयाला द्वितीय क्रमांक मिळाला आहे. राज्याच्या आणि देशाच्या विकासात सहकार क्षेत्राचा मोठा वाटा असून सहकार चळवळ टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्याचं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं. कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल इथं विश्वनाथराव पाटील मुरगुड सहकारी बँकेच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात ते आज बोलत होते. राज्यातल्या शेतकऱ्यांना शेतीपूरक उद्योगासाठी दरवर्षी अनुदान देण्यात येत असून शेतकऱ्यांसाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. त्याचबरोबर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू राहील असा पुनरुच्चार पवार यांनी केला. राज्याचा आधुनिक शेती आणि वाढत्या यांत्रिकीकरणाचा वेग लक्षात घेऊन महसूल विभागानं पारंपरिक अरुंद क्षेत्ररस्ते 12 फूट करण्याचा निर्णय घेतला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात ही माहिती दिली. कृषी अवजारांची ये जा सुलभ व्हावी तसंच शेतीमाल योग्य वेळेत बाजारपेठेत पोहोचावा यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. ते म्हणाले,
आनंद रस्ते या रस्त्याच्या किमान रुंदी 3 मीटर असली पाहिजे. दोघेही जर खाजगी शेतमालक असेल त्यांच्यातला तंटा सोडवून त्याची नोंद सातबारावर घेतली गेली पाहिजे. मोठ्या प्रमाणावर शेतपाधन रस्त्याला क्रमांक दिले पाहिजे, म्हणजे सर्व शेतपाधन रस्त्याला क्रमांक दिले पाहिजे, शिवपाधन रस्त्याला क्रमांक दिला पाहिजे आणि शेतकऱ्यांना जो रस्ता पाहिजे शेतात जाण्याकरता, जी अनेक दिवसाची मागणी आहे स्वातंत्र्य काळापासून, शेतात जाण्याचा रस्ता असल्याशिवाय शेतकरी समृद्ध होऊ शकत नाही.
गडचिरोली जिल्ह्यातल्या भामरागड तालुका आणि छत्तीसगड राज्याच्या सीमावर्ती जंगलात पोलिसांशी झालेल्या चकमकीत आज 4 जहाल नक्षलवादी ठार झाले. हे नक्षलवादी उपकमांडर दर्जाचे असल्याची प्राथमिक माहिती आहे. आज सकाळी नक्षलवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार केला, त्यानंतर पोलिसांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं. जवळपास 2 तास झालेल्या चकमकीनंतर घटनास्थळावर 4 नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले. यावेळी पोलिसांनी 1 स्वयंचलित रायफल, 1 .303 रायफल, वॉकी टॉकी आणि अन्य साहित्य जप्त केलं. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंतीनिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीनं राज्यभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. 21 मे रोजी सुरू झालेलं हे अभियान 31 तारखेपर्यंत चालणार आहे. अहिल्यादेवींनी 300 वर्षांपूर्वी दिलेलं योगदान, जनहितार्थ केलेली कामं या अभियानातून जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न भाजप करणार असल्याची माहिती प्रदेश सरचिटणीस आणि या अभियानाचे संयोजक विजय चौधरी यांनी दिली. दरम्यान जालना शहरात अंबड चौफुली परिसरात उभारण्यात येत असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाची आज वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी पाहणी केली. या स्मारकामुळे जालना शहर पर्यटन आणि सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळखलं जाईल. या स्मारकासाठी शासन स्तरावर सर्वतोपरी सहकार्य केलं जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
ऑपरेशन सिंदूरच्या समर्थनार्थ धाराशिव शहरात आज तिरंगा रॅली काढण्यात आली. नागरिक, महिला, विद्यार्थी आणि माजी सैनिक या रॅलीत उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. काळा मारुती चौकात मारुतीच्या आरतीनं ही रॅली सुरू झाली. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रगीतानं या रॅलीची सांगता झाली. यावेळी सहभागी झालेले भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी म्हणाले,
ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय सैन्यानं जे अभूतपूर्व असं त्यांच्या कार्याचं चमक दाखवलेली आहे आणि त्या दाखवलेल्या चुनौतीमुळे पाकिस्तान भारतामध्ये एक युद्ध निर्माण झालं होतं. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतानं आपल्या सैन्य दलाच्या ताकदीवर पाकिस्तानला कसं चारीमुंडा चीत केलं आणि मग अशा भारताच्या सैन्य दलाच्या सोबत या देशातली जनता खंबीरपणे, भक्कमपणे, सक्षमपणे त्यांच्या शौर्याला सलाम करते.
परभणी इथल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातही आज अधिकारी कर्मचाऱ्यांनी तिरंगा रॅली काढून भारतीय संरक्षण दलाचं अभिनंदन केलं. नाशिक इथल्या कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलच्या 43व्या लढाऊ वैमानिकांच्या तुकडीसह एव्हिएशन प्रशिक्षकांच्या 42व्या तुकडीचा पदवीदान सोहळा आज पार पडला. या वैमानिक प्रशिक्षकांच्या तुकडीनं दिमागदार संचलन करत वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना मानवंदना दिली. आर्मी एव्हिएशन कॉर्प्सचे डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट सेना मेडल लेफ्टनंट जनरल विनोद नांबियार हे प्रमुख अतिथी म्हणून कार्यक्रमाला उपस्थित होते. नांदेड जिल्ह्यातल्या किनवट तालुक्यात अनधिकृत खत विक्री प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मौजे शिवनी इथं एक व्यक्ती विनापरवाना गावोगावी जाऊन सेंद्रिय आणि इतर खते विक्री करत असल्याची गोपनीय माहिती कृषी विभागाला मिळाली होती. त्यानंतर कृषी विभागाच्या भरारी पथकानं सापळा रचून सदर व्यक्तीस अटक केली. या कारवाईत एकूण 14,64,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. बीड जिल्ह्यातल्या लिंबा गणेश इथं असलेल्या पवनचक्की परिसरात चोरी करण्यास आलेल्या चोरट्यांवर सुरक्षा रक्षकानं केलेल्या गोळीबारात एक जण ठार झाला. 20 अधिक जण रात्रीच्या वेळी आले होते. सुरुवातीला या चोरट्यांनी मारण्यास सुरुवात केल्यानंतर सुरक्षा रक्षकाला स्वरक्षणासाठी गोळीबार करावा लागला असं प्राथमिक चौकशीत स्पष्ट झालं आहे. जर्मनीमध्ये सुरू असलेल्या ISSF नेमबाजी कनिष्ठ गट विश्वचषक स्पर्धेत भारताच्या रायजा ढिल्लननं रौप्य पदक जिंकलं. 60 अंतिम सामन्यात ढिल्लननं 51 मिळवले. या स्पर्धेत भारत 1 आणि 2 रौप्य पदकांसह पहिल्या स्थानावर आहे. नांदेड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी गुगल प्ले स्टोअरवरून महाविस्तार AI हे ऍप डाऊनलोड करावं आणि त्यामधल्या विविध सुविधांचा लाभ घ्यावा असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. या ऍपमध्ये शेतकऱ्यांसाठी पीकनिहाय सल्ला, सर्व पिकांची मानक कार्यपद्धती, हवामानानुसार शेती सल्ला यासह अन्य माहिती घेता येईल. राज्यभरात सध्या पडत असलेल्या वादळी पावसाच्या पार्श्वभूमीवर महावितरण यंत्रणेसाठी हाय अलर्ट जारी केला आहे. महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी आज राज्यातल्या वीज पुरवठ्याचा आढावा घेतला. नैसर्गिक आपत्तीमुळे खंडित झालेल्या वीज पुरवठा तातडीनं सुरू करण्यास सर्वोच्च प्राधान्य द्यावं. एखाद्या ठिकाणी दुरुस्ती कामाला वेळ लागणार असेल तर त्याबाबत संबंधित ग्राहकांना ताबडतोब कळवण्यात यावं आदी सूचना त्यांनी केल्या. राज्यभरात अवकाळी पावसाचा जोर कायम आहे. छत्रपती संभाजीनगर शहर परिसरात दुपारपासून पावसाची संततधार सुरू आहे. नांदेड जिल्ह्यात आज दुपारी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. दरम्यान हवामान विभागानं नांदेड आणि लातूर जिल्ह्यासाठी उद्या 24 रोजी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी खबरदारी बाळगावी असं आवाहन नांदेडचे निवासी उपजिल्हाधिकारी महेश वदडकर यांनी केलं आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. 100 कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमात महसूल विभागांचे निकाल जाहीर. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या कार्यालयांना 4 पुरस्कार. राज्यातले पारंपरिक अरुंद शेतरस्ते 12 करण्याचा निर्णय. गडचिरोली जिल्ह्यात पोलीस चकमकीत 4 नक्षलवादी ठार. आणि राज्यात अवकाळी पावसाचा जोर कायम. नांदेड तसंच लातूर जिल्ह्याला उद्या ऑरेंज अलर्ट. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 नमस्कार.